ಭವನ ಗಜರಿಯೋನಿ ಆಣ ಜಂಬು ಮಾಯ ತಿರತಿ ಭವನ ಗಜರಿಯೋನಿ ಆಣ ಜಂಬು ಮಾಯ ತಿರತಿ ಜರಿ ಶೇರ ಗಡ ಕೋಟತ ಜಾಗದ ಗೇವರಯಸೆ ತಗದಿಯ ಭೋಗ ವಿಲಾಸ ಏತದಿ ಅಂತೆ ವರ ರಾಣಿ ರೇ ಅರೆ ತನಿ ರೇ ಮೇಲಿ ಮೇರ್ ಏ ದಿನಯುದಾವೆ ಪ್ರಾಣಿ ಜೀವತ ಮುವಾ ಖಾಕ ಹುವಾ ಗುರುವತ ನೆದರ ನಾಜರಿ ಅಮರ ಹುವ ಸಂಸಾರ ಗೋಪಿ ಚಂದನ ಭರತರಿ ಬೋಲೋ ವಿಷ್ಣು ಭಗವಾನ್ ಕೀ ಕಹತೆ ಹೇ ಬಾವನ ಗಜ ಕೀ ನೀವ್ ಆಣ ಜಂಬು ಮೇ ಫಿರ್ತಿ ರಾಜಾ ಭರತರಿ ನೇ ಕಣಿ ರಾಮಾಯಣ ಗೋ ಪಾಠ ನೀ ಸುನಾಯ ಹೋ ಕಣಿ ಗೀತಾ ಗೋ ಜ್ಞಾನ ನೀ ದಿಯೋ ರಾಜಾ ಭರತರಿ ಉತ್ತರಾಖಂಡ ಮೇ ಏಕ ಹಿರಣ ಕಾ ಶಿಕಾರ ಕರ ಲಿಯಾ ಉಸ್ ತಪೋಭೂಮಿ ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಜಹಾಂ ಗೋರಖನಾಥ ಜಿ ಅಪನಿ ಭಕ್ತಿ ಕರ ರಹೇ ಥೇ ಆರ್ ಉನ್ಕಿ ಶರದ ಮೇ ಜಾಕರ್ ಕೆ ಏಕ ಹಿರಣ ಕೋ ಖತ್ಮ ಕರ ದಿಯಾ ರಾಜಾ ಭರತರಿ ಕೋ ಗೋರಖನಾಥ ಜಿ ಬೋಲೆ ಬೋಲೆ ರೇ ದುಷ್ಟ ಶೈತಾನ ತೋ ಇನ್ಸಾನ್ ನೀ ಹೈವಾನ್ ಹೈ ತೋ ಶೈತಾನ್ ಹೈ ಕ್ಯಾ ತೇರಾ ಬಾಗ ಉಜಾಡ ದಿಯಾ ಇಸ್ನೇ ಕ್ಯಾ ತೇರಾ ಖೇತ್ ಔರ್ ಖಲಿಯಾನ್ ಬಿಗಾಡ ದಿಯಾ ಇಸ್ನೇ ಇಸ್ ಭೋಳೇ ವಾಲೆ ಜೀವ ಕೋ ತೂನೆ ಕ್ಯೂ ಮಾರ ಡಾಲಾ ರೇ ಅರೆ ದುಷ್ಟ ತೇರೋ ಸತ್ಯಾನಾಶ ಜಾವೆ ತೇರೋ ಬಾಪಡೆ ನೇ ಕ್ಯೂ ಮಾರಿಯೋ ರೇ ತೂ ಬೋಲ್ಯೋ ಮಹಾರಾಜ ಮೈ ರಾಜಾ ಹೂ ರಾಜಾ ಜೋಗಿ ಅಂಗನ ಜಲ ಆರಿ ಉಲ್ಟಿ ರೀತ್ ಕೆ ಡರ್ತಾ ರೇ ಜೋ ಪರಶುರಾಮ್ ಜೀ ಯೇ ಥೋಡಿ ಪಾಳೆ ಹೈ ಪ್ರೀತ್ ಮಹಾರಾಜ ಟೋಪೋ ನೀಚೆ ಗಿರ್ತೋ ದಿಖೇ ಮನೆ ಆಪರೋ ಕಿಣು ಬಾತ್ ಕರಿಯಾ ಮೈ ರಾಜಾ ಭರ್ತರಿ ಹೂ ಬೋಲ್ಯೋ ತೇರೆ ಮೇ ರಾಜಾ ಭರ್ತರಿ ಕಾ ಲಕ್ಷಣ ನಹೀ ಬೋಲ್ಯಾ ಮೈ ರಾಜಾ ಹೂ ಮೇರಾ ಅಧಿಕಾರ ಕಾ ಉಪಯೋಗ ಕರ ಲಿಯಾ ಔರ್ ತೂನೆ ಪರಮಾತ್ಮಾ ಕೆ ಲಿಯೇ ಘರ್ ಛೋಡ್ ದಿಯಾ ಬಾರ್ ಛೋಡ್ ದಿಯಾ ಪರಿವಾರ ಛೋಡ್ ದಿಯಾ ಔರ್ ತೂ ಜೋಗಿ ಜಾತ್ ಪರ ದಬಾ ಹೈ ತೂ ಕಲಂಕ ಹೈ ಜೋಗಿ ಹೋಕೆ ಜಿಸ್ಕೋ ಜೋಗ ಕಿ ಜುಗತ್ ಯಾದ ನಹೀ ಹೈ ಜೋಗಿ ಕಿ ಕ್ರಿಯಾ ಯಾದ ನಹೀ ಹೈ ಜಿಸ್ಕೆ ಪಾಸ್ ಮೇ ಯೋಗ ಸಾಧನಾ ನಹೀ ಹೈ ವೋ ಜೋಗಿ ಜಾತ್ ಪರ ದಬಾ ಹೈ ವೋ ಕಲಂಕ ಹೈ ತೇರೆ ಜೈಸೆ ಸಂತೋ ಕೋ ದೇಖ ಕರ್ಕೆ ಲೋಗ ಅಸಲಿ ಸಂತ ಪರ್ ಭೀ ವಿಶ್ವಾಸ ನಹೀ ಕರೆಂಗೆ ಔರ್ ಆಜ್ ಕಾಲ ಮೇ ಆವೇ ಜಿನ್ನೇ ಬಳಿಯಾ ರಹೇ ಹೈ ಭಗವೋ ಭೇಖ ಹೈ ಭಗವೇ ನೇ ಬಾಂಧೆ ನೇ ನಮಸ್ಕಾರ ಹೈ ತೋ ಭಗವೋ ಊಂಟ ಕಿಯೋ ಕೋ ನೀ ಊಂಟ ಹೀ ಭಗವೋ ಹೀ ಔರ್ ಆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ತಕ ಪೂರಿ ಭಗವೋ ಭೀ ಬರುಡಿ ಹೈ ನೇ ಆ ಸ್ವರ್ಗ ಮೇ ಜಾವತಿ ಮೇ ತೋ ಅರೆ ಭಗವೇ ಕೋ ಆದೇಶ ನಹೀ ಆದೇಶ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ ಭಕ್ತಿ ಕೋ ಆದೇಶ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ ಜ್ಞಾನ ಕೋ ಗೋರಖನಾಥ ಜಿ ನೇ ಮನ ಮೇ ವಿಚಾರ ಕಿಯಾ ಬೋಲೋ ಮೇನೆ ಮೇರೆ ಅಧಿಕಾರ ಕಾ ಉಪಯೋಗ ಕಿಯಾ ಔರ್ ತೂ ಅಗರ್ ಇಸ್ ಮಿರ್ಗೆ ಕೋ ಜಿಂದಾ ಕರ್ ದೇಗಾ ಹೇ ಮಹಾರಾಜ ತೋ ಮೈ ಉಜ್ಜಿನ್ ಶಹರ್ ಕಾ ರಾಜ ತ್ಯಾಗ ಕೇ ಔರ್ ತೇರಾ ಶಿಷ್ಯ ಬಣ ಜಾಊಂಗಾ ಗೋರಖನಾಥ ಜಿ ನೇ ಉಸಿ ಸಮಯ ಅಪನೆ ಕಮಂಡಲ್ ಸೇ ಜಡ ಲಿಯಾ ಔರ್ ಮಿರ್ಗೆ ಪರ್ ಛೀಟಾ ದಿಯಾ ಮಿರ್ಗಾ ಜಿಂದಾ ಹೋ ಕರ್ ಕೇ ಔರ್ ಜಂಗಲ್ ಕಿ ಔರ್ ರವಾನಾ ಹೋ ಗಯಾ ಉಸಿ ಸಮಯ ರಾಜಾ ಭರತರಿ ನೇ ಅಪನಾ ರಾಜಶಾಹಿ ವಸ್ತ್ರ ಉತಾರ ಕೇ ಮಹಾರಾಜ ಕೇ ಚರಣೋ ಮೇ ಅರ್ಪಣ ಕರ್ತೇ ಹುಯೇ ಕಹಾ ಕೇ ಬಾವನ ಗಜ ಕಿ ನೀವ್ ಆಣ ಜಂಬೂ ಮೇ ಫಿರ್ತಿ ತಜಾ ಶಹರ್ ಗಡ್ ಕೋಟ್ ತಜಾ ಗಜ ಗೇವರ್ ಹಸ್ತಿ ಉಸಿ ಸಮಯ ರಾಜಾ ಭರತರಿ ನೇ ಅಪನಾ ರಾಜಶಾಹಿ ವಸ್ತ್ರ ಹೈ ಉತಾರ ದಿಯಾ ಹೈ ಔರ್ ಗೋರಖನಾಥ ಕಾ ಶಿಷ್ಯ ಬಣ ಗಯಾ ಬಾವನ ಗಜ ಕಿ ನೀವ್ ಆಣ ಜಂಬು ಮೇ ಫಿರ್ತಿ ತಜಾ ಶಹರ್ ಗಡ್ ಕೋಟ್ ತಜಾ ಗಜ ಗೇವರ್ ಹಸ್ತಿ ತದ್ಯಾ ಭೋಗ ವಿಲಾಸ ತದಿ ಅಂತೇವರ ರಾಣಿ ಇತನಿ ಮೇಲಿ ಮೇರ ರೇ ದಿನ ಉದಾವೆ ಪ್ರಾಣಿ ಜೀವತ ಮುವಾ ಕಾಕ ಹುವಾ ಗುರು ವಚನೆ ಜರಣಾ ಜರಿ ಕೆ ಅಮರ ಹುವಾ ಸಂಸಾರ ಮೇ ರಾಜಾ ಗೋಪಿ ಚಂದನೆ ಭರತರಿ एक शब्द इंसान ने ज्ञान हुए भाइयों, शास्त्रों का प्रमाण है कि शब्दों में आरा मर गया, शब्दा छोड़ो राज, जिन जिन शब्द विचारिया भाई उन रो शरीर का, एक शब्द रे पीछे इंसान मर जावे और खूब मरे भी है। शब्द हमारा मर गया और एक शब्द सुन राजा भर्तरी ने राज छोड़ दिया, शब्दा छोड़ो राज के जिन जिन शब्द विचारिया, जके आदमी शब्द माते विचार कियो है उन रो शरीर का, यानी वो संसार में हमेशा के लिए अमर हो गया है। इन वास्ते आगे साखी के अंदर प्रमाण कहवे,
अरे कले जुग दो ये बड़े राजिंदर, गोपी चंद भरथरियो जीवन, भाइयो कलजुग में दो ये बड़े राजिंदर, गोपी चंद भरथरियो जीवन, गुरु वचने जो गूठो लीनो, अरे सुको दामन मरियो जीवन, भाई गुरु वचने जो गूठो लीनो, सुको जामन मरियो जीवन, ए भगवी टोपी भगवा खंता, घर घर भिक्षा में फिरियो जीवन, अरे भाई रे भगवी टोपी रे भगवा खंता, घर घर भिक्षा में फिरियो जीवन, खांडी रे खपरी ले निशरियो, धोले उदीनी नगरियो जीवन, अरे खांडी खपरी ले निशरियो, धोले उदीनी नगरियो जीवन, अरे भाई पारण हार थला सिरे आयो, जो गुरु के वह सो करियो जीवन, पारण हार थला सिरे आयो, जो गुरु के वह सो करियो जीवन, अरे जे जीवड़े रो जे जे जीवड़े रो भले पण चावो तो सेवा विष्णु जीरी करियो जीवन, कारण हार तलाश रे आयो रे भाई, जे कोई तिरे हसो तिरियो जीवन, जे जीवड़े रो भले पण चावो सेवा विष्णु री करियो जीवन,
बोलो विष्णु भगवान की। अब कहते कलयुग दो ये बड़े राजेंद्र, गोपी चंद भरतरियो जीवन, गुरु वचने जोगु टोलीनो, चूको जामन मरियो जीवन, भगवी टोपी भगवा कंथा। उसी समय राजा भरतरी ने भगवान वस्त्र धारण कर लिया, भगवी टोपी पहन ली, गले में माला पहन ली और गोरखनाथ जी का शिष्य बन करके भगवी टोपी भगवा कंथा घर घर भिक्षा ने फिरियो जीवन। देखो भाइयों, एक समय वही था जब कहते हैं साखी के अंदर प्रमाण दिया है, रावा सुरंग रंग के राजेंद्र, अगर भगवान री कृपा हो जावे तो गरीब आदमी राजा बन जावे, और भगवान री अगर ऐसी मेहरबानी हो जावे तो वो राजा है जो जोगी बन जावे और गरीब बन जावे, आ परमात्मा री देन है। भगवी टोपी भगवान कंथा, घर घर भिक्षा ने फिरियो जीवने, खांडी खपरी ले निशरियो, धोल उजीनी नगरियो जीवने। खांडी खपरी हाथ में लेकर के उजीनी शहर को त्याग करके घर घर अलख जगाना शुरू कर दिया। भगवी टोपी समराथ लायो, वही राजा भरतरी अब गुरु महाराज के पास में समराथल धोरे पर पहुंचता है। जो गुरु कहवे सो करियो जीवने। गुरु महाराज कहते हैं भाई हमेशा ये उपदेश दिया अपने शिष्यों को के गुरु करे जो कदे नहीं करनो, गुरु कहवे जो करनो। गुरु अच्छी बात रो उपदेश देवे उन्हें धारण करनो। कई लोग बाग इन अर्थ योगे गुरु महाराज रे भगवान पैर उड़ा तीखी टोपी ही, तो आजकल कई लोग तीखी टोपी रखे भगवान पैर हरू कर दिया। अरे वो तो परिपूर्ण परमात्मा थे, उनके साथ में सामर्थ्य थी, थेती की टोपी लगा क्यों बेरूपिया बनिया हो, थारे कने वा सीधी नहीं है, वा सामर्थ्य नहीं है। इन वास्ते महात्मा कहवे है के भाई वो राजा भरतरी थे, उन्होंने बहुत बड़ा काम किया संसार के बीच में, इसलिए वो दुनिया में अमर है। इसलिए भजन में कवि लिखता है, अरे भूप भयो रे बैरागी रे भरतरी, भूप रे भयो बैरागी रे, अरे भूप भयो रे बैरागी ए भरतरी रे, ए भूप रे भयो रे बैरागी रे, ए तनडो त्यागी अरे मनडो बैरागी रे, प्रीति साहब सुलागी ए, अरे तनडो त्यागी भाई अरे मनडो बैरागी रे, प्रीति साहब सुलागी रे, मन को पकड़ कबज कर ली ना रे, मनड़े न पकड़ कबज कर ली ना, अरे चांद सूरजी दो ये सागी रे भरतरी, अरे भूप रे भयो रे बैरागियो, आगे रे पीछे आती रे तलता, तुरिया अठारे लख त्यागी, अरे आगे रे पीछे आती रे चलता भाइयो, तुरिया अठारे लख त्यागी, मन को झूठी रे जाने पिंगला न त्यागी रे, झूठी जाने पिंगला न त्यागी, फिर प्रीत नहीं लागी रे भरतरी, ए भूप रे भयो बैरागी रे,